हॅलो, रुजिता बोलताय ना? नमस्कार, मी प्राण स्पेस क्लिनिक मधून बोलतोय. ऍक्च्युली आपण इन्क्वायरी केली होती आपल्या प्राण स्पेस क्लिनिक मध्ये, आपलं ऑप्शन होतं 31 जानेवारीच्या दरम्यान 2 BHK साठी. बरोबर बरोबर, एक्झिबिशन होता. अच्छा, तुमका कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये आहात? काय नावाने? सॉरी, एन एन के एन के एंटरप्राइजेस. बरं बरं,